ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक पुना आय केअर।
श्रोते हो, पुना आय केअर प्रस्तुत हेल्दी आईज ह्या कार्यक्रमामध्ये मी आदिती कुलकर्णी तुमच्या सर्वांचे स्वागत करते। श्रोते हो, असं म्हणतात की डोळ्यात माणसाच्या स्वभावाचं प्रतिबिंब दिसतं, किंवा डोळे बोलके आणि सुंदर असले तर माणसाशी चटकन मैत्री सुद्धा होते। तर मग असे हे डोळे इतके महत्वाचे असतात तर त्यांची काळजी सुद्धा नीट घ्यायलाच हवी ना। ह्याच विषयावर आपण सखोल मार्गदर्शन घेणार आहोत आपल्या ह्या कार्यक्रमातून, ज्याचं नाव आहे पुना आय केअर प्रस्तुत हेल्दी आईज। आपल्याकडे आज पुना आय केअरचे प्रख्यात नेत्रतज्ज्ञ डॉक्टर नितीन कोलते आलेले आहेत। यांनी आजवर 15,000 अधिक डोळ्यांच्या यशस्वी शस्त्रक्रियाही केलेल्या आहेत आणि त्यांच्या 18 प्रदीर्घ अनुभवाचा फायदा हजारो लोकांनी घेतलेला आहे। डॉक्टर नमस्कार।
नमस्कार
डॉक्टर, पहिला प्रश्न असा विचारा असं वाटेल की उन्हाळा सुरू झाला आता, तर उन्हाळ्यामध्ये जनरली सर्वच एज ग्रुपच्या सर्व वयोमनाच्या लोकांना कोणकोणते प्रॉब्लेम जाणवतात?
उन्हाळ्यात सर्वात कॉमन गोष्टी म्हणजे काय की तर डोळे लाल होणे, डोळ्यातून पाणी येणे, डोळे कोरडे पडणे आणि उन्हाचा त्रास होणे, या सगळ्या गोष्टी घडू शकतात। आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या सीझनमध्ये लहान मुलांमध्ये अलर्जिक कंजंक्टिव्हायटिसचं प्रमाण हे खूप वाढतं।
अच्छा, हा डॉक्टर, तुम्ही लहान मुलांमध्ये अलर्जी बद्दलचं जे म्हणलात त्यामध्ये थोडंसं जरा विस्तृतपणे सांगा।
हा जेव्हा सीझन चेंज होतो त्यावेळेला जे फुलांमधले जे पोलन्स किंवा परागकणू असतात ते हवेमध्ये जेव्हा पसरतात तर त्याचं अलर्जिक रिएक्शन ही लहान मुलांमध्ये खूप ठरते त्या मुलांना, आणि मग त्यांचे डोळे लाल होणे आणि सुजण्याचं प्रमाण हे खूप वाढतं।
म्हणजे मुलांना ते कॅच करतं जास्त?
हो, लहान मुलांना ते कॅच करतं। ते एक साधारणतः 12 ते 14 या वयोगटापर्यंतल्या मुलांना हा त्रास होण्याची एक संभावना असते।
मग त्यावर उपाययोजना काय?
त्याच्यावर उपाययोजना म्हणजे औषधं घेणे आणि त्याच्यावरती नियंत्रण आणणे हाच एक उपाय असतो। आणि आपण म्हणू शकतो ते अवॉइड करणं, पण आता एन्व्हायरमेंट मध्ये कुठनं ते पोलन्स किंवा हे येत आहेत हे तर आपण ठरवू शकत नाही, त्यामुळे वेळोच्या वेळी लाल झाले की तर त्याच्यावरती औषध उपचार करणे हाच एक उपाय आहे त्याच्यावर।
नक्कीच। श्रोते हो, पुढच्या प्रश्नांकडे वळूयात, पण तत्पूर्वी लक्षात असू द्या पुना आय केअर अँड आय फॉर एक्सिलन्स मध्ये तुमच्या डोळ्यांच्या सर्व समस्यांवर सुयोग्य सल्ला मिळेल, तसेच अत्याधुनिक टेक्नॉलॉजीने त्यावर उपाययोजनाही केल्या जातील। तेव्हा डोळ्यांच्या विषयी कोणतेही प्रश्न विचारायचे असल्यास आजच संपर्क करा 73501-77779 73501-77779 7350177779। डॉक्टर, हा तर झाला मुलांच्या अलर्जीचा भाग। आता उन्हाळ्यामध्ये खूप छान छंद असतो लोकांचा, तो म्हणजे स्विमिंगला जाणे, पोहायला जाणे। तर विशिष्ट प्रकारे पोहायला गेल्यावर काय प्रॉब्लेम होतात ह्यावर जरा सांगा ना।
आता उन्हाळ्याची सुट्टी म्हणली की सगळ्यांना पोहणे हा एक खूपच मोठं अट्रॅक्शन असतं, त्यामुळे लोक तर जातातच आणि आपण ते तर अवॉइड तर काही करू शकत नाही, आणि ते शरीराच्या दृष्टीने पण चांगलं असतं की स्विमिंग हे एक्सरसाइज म्हणून। त्यातलं सर्वात मोठा प्रश्न काय असतो की पाण्यामध्ये क्लोरीनचं प्रमाण हे खूप जास्त असतं, त्यामुळे क्लोरिनेटेड पाण्याने डोळ्यांची खाज येणे किंवा चुरचूर होणे किंवा लाल होणे या सगळ्या गोष्टी घडू शकतात। त्यामुळे सर्वात महत्वाचं म्हणजे स्विमिंगचे गॉगल जे आहेत ते वापरणं खूप चांगलं की जेणेकरून पाण्याचा कॉन्टॅक्ट जो असतो डोळ्यांशी हा आपल्याला अवॉइड करता येतो। आणि स्विमिंग झालं की त्यानंतर स्वच्छ पाण्याने आपले डोळे धुवून घेणे, जसे आपण शॉवर घेतो त्याचप्रमाणे डोळ्यांचेही व्यवस्थित धुतले तर ते क्लोरीन जे आहे ते सगळं वॉश ऑफ झालं की मग त्रास होणार नाही।
म्हणजे मला इथे असं वाटतं की जेव्हा लहान मुलांना आया स्पेशली घेऊन जातात क्लब्सला आणि आपल्या छोट्या छोटे छंद वर्ग वगैरे आला, तेव्हा आयांनी पण ही काळजी घेतली पाहिजे की आधी आणि नंतर डोळे स्वच्छ धुणे। तर आता डॉक्टर, आज आपण उन्हाळ्याबद्दलच बोलतोय, तर जाता जाता उन्हाळ्यामुळे जो ड्रायनेस येतो आणि त्यामुळे जे त्रास होतात जळजळ होणे वगैरे, ह्या विषयी तुम्ही काय टिप्स सांगाल?
हो नक्कीच, कारण आता या ड्रायनेसमुळे किंवा उष्णतेचं प्रमाण वाढल्यामुळे इव्हॅपोरेशन जास्त झाल्यामुळे डोळे हे सारखे कोरडेच पडतात, आणि स्पेशली जे टू व्हीलरवरती लोक जे फिरत असतात त्यांच्यामध्ये तर प्रमाण हा जास्तच दिसून येतो आपल्याला। तर सर्वात महत्वाची टिप म्हणजे काय की जसं आपल्या शरीरातनं सगळंच पाणी कमी होतं तर पाणी भरपूर पिणे, कीप युअरसेल्फ हायड्रेटेड, तर जेवढं शक्य असेल तेवढं पाणी पिणे, आणि डोळ्यांचं प्रोटेक्शन म्हणून सनगॉगल्स वापरणे आणि हेल्मेट वापरणे ही सर्वात मोठी टिप मी आजची म्हणेन तुम्हाला।
नक्कीच। तर श्रोते हो, ही छान टिप आपण लक्षातही ठेवूया आणि ह्याचा आपण वापरही करून घेऊया। त्याचबरोबर लक्षात असू द्या पुना आय केअर अँड आय फॉर एक्सिलन्स मध्ये तुम्हाला डोळ्यांच्या सर्व समस्यांवर सुयोग्य सल्लाही मिळेल, तसेच अत्याधुनिक टेक्नॉलॉजीने त्यावर उपाययोजना सुद्धा केल्या जातील। तेव्हा डोळ्यांच्या विषयी कोणतेही प्रश्न विचारायचे असल्यास आज संपर्क करा 73501-77779 73501-77779 7350177779। श्रोते हो, डॉक्टरांच्याकडून डोळ्यांबद्दल अशीच चर्चा आणि असंच मार्गदर्शन घेत राहणार आहोत, पण पुढच्या भागात। तोपर्यंत नमस्कार।
नमस्कार।
ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुना आय केअर।